आकाशवाणी पुणे सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पुण्यात पावसाचं थैमान. शहराच्या काही भागात पूरसदृश परिस्थिती. नागरिकांच्या मदतीसाठी एनडीआरएफसह लष्करालाही पाचारण. राज्याच्या अन्य जिल्ह्यांमध्येही जोरदार पाऊस. अनेक नद्यांना पूर. आजही मुसळधार पावसाचा इशारा. नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूरमध्ये अणुऊर्जा आधारित कांदा बँक सुरू करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो कालवश. आणि पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेचं आज औपचारिक उद्घाटन. आता सविस्तर बातम्या. पुणे शहर आणि परिसराला काल मुसळधार पावसानं अक्षरशः झोडपून काढलं. मंगळवार रात्रीपासून सुरू असलेली पावसाची संततधार आणि धरणातून सुरू असलेला विसर्ग यामुळे काल शहरातील काही भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. सिंहगड रस्ता, डेक्कन परिसर, कात्रजसह शहरातील अनेक भागात सकाळी मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं होतं. अनेक घरात, इमारतींमध्ये आणि दुकानांमध्ये पाणी शिरलं. ठिकठिकाणी झाडं पडली. पूरपरिस्थितीमध्ये अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी लष्कराला पाचारण करण्यात आलं. एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाच्या तुकड्याही या भागात तैनात होत्या. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी या पूरपरिस्थितीचा आढावा घेतला. अजित पवार यांनी पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन नंतर प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी केली, तसंच नागरिकांच्या समस्याही जाणून घेतल्या. मुरलीधर मोहोळ यांनीही काल रात्री पूरपरिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. मुसळधार पावसामुळे काल शाळा आणि महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली होती. पावसामुळे बारावीच्या फेरपरीक्षेला पोहोचू न शकलेल्या परीक्षार्थींसाठी पुन्हा परीक्षा होणार आहे. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची आज होणारी पुरवणी परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आली आहे. डेक्कन जिमखाना परिसरात पुलाची वाडी इथं बुधवारी रात्री विजेचा धक्का लागल्यानं तिघांचा मृत्यू झाला. कात्रज परिसरात दोन जण पुराच्या पाण्यात वाहून गेले, तर लवासामध्ये दोन बंगल्यांवर दरड कोसळली आणि चार जण बेपत्ता आहेत. जिल्ह्यातील अन्य दोन दुर्घटनांमध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. राज्यात मुंबई, ठाण्यासह इतरही अनेक जिल्ह्यात काल पावसाचा जोर होता. सातारा जिल्ह्यातील कोयना आणि कण्हेर धरणातील पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी नदीपात्रात पाणी सोडण्यात येत आहे. कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्यास सांगलीत कृष्णा नदीतील पाणी पातळी वाढण्याची शक्यता असल्यानं पूरपरिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. त्याचा सामना करण्यासाठी प्रशासन दक्ष आहे. सांगली जिल्ह्यात नद्या दुथडी भरून वाहत आहेत. नद्यांचं पाणी नागरी वस्तीत पोचल्यामुळे सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिका क्षेत्रातील अनेक नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पंचगंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यानं बालिंगा येथील जुना दगडी कमानी पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पुरामुळे जिल्ह्यातील अनेक गावातील नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे. रायगड जिल्ह्यात कुंडलिकेला पूर आल्यानं रोहा शहर आणि परिसर जलमय झाला होता. अष्टमीला रोह्याशी जोडणाऱ्या पुलावर 2 ते 3 फूट पाणी आल्यानं अष्टमी गावचा संपर्क तुटला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून जिल्ह्यातल्या नद्यांची पाणी पातळीही झपाट्यानं वाढत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातही मागील 4 ते 5 दिवसापासून पावसाचा जोर आहे, त्यामुळे जिल्ह्यातील अनेक नदी नाल्यांना पूर आले आहेत. वर्धा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे राजुरा हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग काल सायंकाळपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. गडचिरोली जिल्ह्यात काल दिवसभर सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गांसह 50 मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली होती. लातूर शहर आणि जिल्ह्यातही गेल्या 3 दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू होती. दरम्यान राज्याच्या बहुतांश भागात आजही पावसाची शक्यता असून कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. या पार्श्वभूमीवर पुणे, ठाणे, नवी मुंबईसह विविध जिल्ह्यात शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत प्रचंड साहस, शौर्य आणि समय सूचकता यांच्या बळावर भारतीय सैन्यानं कारगिल युद्धात विजय मिळवला. त्या घटनेला आज 25 वर्ष पूर्ण होत आहेत. कारगिल विजय दिनाच्या रौप्य महोत्सवानिमित्त पंतप्रधान आज कारगिल युद्ध स्मारकावर हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करणार आहेत. कारगिल युद्धातल्या शौर्याबद्दल वीरचक्र पुरस्कारानं सन्मानित झालेले साताऱ्याचे सुपुत्र कर्नल सचिन निंबाळकर यांचं हे मनोगत.
कारगिल युद्धाच्या वेळेस दोन इम्पॉर्टंट जे टास्क होते कारगिलच्या लढाईच्या मैदानात ते होते तोलोलिंग आणि टायगर हिलला कॅप्चर करण्याचे. टायगर हिलचं जे ऑपरेशन होतं ते कॅप्चर करण्यात माझ्या युनिटचा मोठा सहभाग होता. आम्ही त्यावर कब्जा करण्यात यशस्वी झालो होतो. सारखं पाकिस्तान म्हणायचं किंवा हे फीचर कधीच कॅप्चर होऊ शकत नाही इंडियन आर्मीकडून. 1999 4 जुलैला जेव्हा टायगर हिलवर आम्ही फते केली त्यानंतर पाकिस्तानचे प्राईम मिनिस्टर अमेरिकेला गेले होते की बाबा एक प्रकारचं यामध्ये आपण मदत करा आणि ही लढाई थांबवा. 25 वर्षानंतर जे आजचा दिवस सेलिब्रेट करतोय त्यामध्ये जेवढे आमचे शहीद होते त्यांचा भरपूर मोठा वाटा आहे आणि मी त्यांना मनपूर्वक वंदन करतो. जय हिंद, जय भारत.
हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाचा 21वा पदवी प्रदान समारंभ येत्या सोमवारी विद्यापीठाच्या पुण्याजवळील लवळे इथल्या परिसरात होणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून राज्यपाल रमेश बैस या सोहळ्याचे विशेष अतिथी असतील. कांद्याची नासाडी रोखण्याबरोबरच त्याच्या साठवणुकीसाठी महाराष्ट्रात अणुऊर्जा आधारित कांदा महाबँक प्रकल्प सुरु करण्यात येत आहे. राज्यात नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथं तातडीनं कांद्याची बँक सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल मुंबईत एका आढावा बैठकीत दिले. अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ अनिल काकोडकर या बैठकीत दूरस्थ माध्यमातून सहभागी झाले होते. कांदा हे नाशवंत पीक आहे. अणुऊर्जेच्या माध्यमातून त्यावर विकिरण प्रक्रिया करून कांद्याची साठवणूक केली जाणार आहे. ख्यातनाम साहित्यिक आणि सामाजिक तसंच पर्यावरणवादी कार्यकर्ते फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या पार्थिव देहावर काल संध्याकाळी वसईत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचं काल पहाटे वसई इथं वार्धक्यानं निधन झालं. ते 82 वर्षांचे होते. दिब्रिटो यांनी 93व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषवलं होतं. आनंदाचे अंतरंग, मदर तेरेसा, ओयासिसच्या शोधात, ख्रिस्ताची गोष्ट, तेजाची पावले, मुलांचे बायबल, सृजनाचा मळा ही फ्रान्सिस दिब्रिटो यांची पुस्तकं तसंच नाही मी एकला हे त्यांचं आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. पॅरिस ऑलिम्पिकचं आज औपचारिक उद्घाटन होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार आज रात्री 11 वाजता हा सोहळा सुरु होणार आहे. तत्पूर्वी या स्पर्धेला सुरुवात होण्याच्या एक दिवस आधीच तिरंदाजीमध्ये भारतीय महिला आणि पुरुष संघानं मानांकन फेरीत दमदार कामगिरी करत उपांत्यपूर्व फेरीतलं आपलं स्थान निश्चित केलं आहे. दरम्यान पॅरिस ऑलिम्पिकसाठी राज्यातल्या काही खेळाडूंची निवड झाली आहे. स्पर्धेत ते चांगली कामगिरी करून राज्याची मान अभिमानानं उंचावतील अशी अपेक्षा आहे. ऐकूया त्याविषयी सविस्तर माहिती.
महाराष्ट्राचे कुस्तीपटू खाशाबा जाधव यांनी 1952 ऑलिम्पिक पदक जिंकून भारताचा श्रीगणेशा केला खरा, मात्र 72 वर्ष उलटूनही महाराष्ट्राची झोळी अद्याप रिकामीचे. यंदाही महाराष्ट्रातील 5 खेळाडू ऑलिम्पिकच्या रिंगणात येत. तिरंदाजी प्रकारात सातारचा प्रवीण जाधव, मैदानी प्रकारात 3000 मीटर स्टीपल चेस गटात बीडचा अविनाश साबळे, उंच उडी प्रकारात नाशिकचा सर्वेश कुशारे, बॅडमिंटन दुहेरी प्रकारात मुंबईचा चिराग शेट्टी तर 50 मीटर रायफल 3 पोझिशन प्रकारात नाशिकचा स्वप्नील कुसाळे हे खेळाडू यंदा तरी पदकांचा दुष्काळ संपवतील अशी आशा असून यातील बहुतेकांच्या गाठीशी गेल्या वेळचा ऑलिम्पिकचा अनुभव आहे. ऑलिम्पिक विजेत्यांचा इतिहास जिद्दीचा, प्रतिकूलतेचा आणि संघर्षाचा असून अशातूनच जगाला विजेते मिळत असतात हीच बाब अधोरेखित करण्यासाठी महाराष्ट्रातील खेळाडू सज्ज झाले आहेत. आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून सीमा चोरडिया.
महिला आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि बांगलादेश यांच्यात उपांत्य सामना होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 2 वाजता हा सामना सुरु होईल. या स्पर्धेतले आतापर्यंतचे सर्व सामने जिंकून भारतीय संघ अ गटात अव्वल स्थानावर आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पुण्यात पावसाचं थैमान, शहराच्या काही भागात पूरसदृश परिस्थिती, नागरिकांच्या मदतीसाठी एनडीआरएफसह लष्करालाही पाचारण, राज्याच्या अन्य जिल्ह्यांमध्येही जोरदार पाऊस, अनेक नद्यांना पूर, आजही मुसळधार पावसाचा इशारा, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूरमध्ये अणुऊर्जा आधारित कांदा बँक सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश, ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो कालवश आणि पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेचं आज औपचारिक उद्घाटन. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.